ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ अज्ञानमिदण्डस्य ज्ञानाञ्जनाक्षलाखाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वापतन्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिका कान्ता राधाकान्ता नमोऽस्तु ते तप्तकाञ्चना गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुधे देवी प्रणमामि हरिप्रियै वंशकल्पतरूभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतिथानां भावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि। I am most honored and grateful to be amongst all of you this evening in this very important place in Mumbai, Shivaji Park.
मी आपला खूप आभारी आहे या ठिकाणी मुंबईच्या अत्यंत महत्वपूर्ण ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी मला ही संधी मिळते आपल्या समोर प्रवचन करण्याची.
आय वुड लाईक टू वेलकम एव्हरीवन अँड एक्सटेंड माय हार्ट फेल्ट ग्रॅटिट्यूड फॉर कमिंग.
मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
टुडे वी सेलिब्रेटेड द रथयात्रा ऑफ लॉर्ड जगन्नाथ.
आज आपण श्री जगन्नाथ भगवंतांची रथयात्रा साजरी केली.
I would like to briefly describe the history of the deities of Jagannath and how their worship has spread throughout the world.
मी आज संक्षिप्त रूपात आपल्यासमोर भगवान जगन्नाथांच्या प्राकट्याबद्दल सांगेन आणि कशा प्रकारे त्यांची कीर्ती संपूर्ण जगात पसरली.
In the Skanda Purana, written by Srila Vedavyas, it describes a historical event that took place in the Satya Yuga.
Srila Vedavyas rachit Skanda Purana madhe ya sampurna jagannathancha prakatya baddalchi maiti aahe.
There was a great king of the name Indrajumna.
त्या ठिकाणी इंद्रदुम्न नावाचा राजा राज्य करीत होता.
He ruled over the great provinces of Avanti Desh.
अवंति देशात हा राजा राज्य करीत होता.
He had vast wealth, power, youth, prestige.
त्याच्याकडे चिरतारुण्य, संपूर्ण संपत्ती आणि अशा प्रकारे ऐश्वर्यात तो होता.
Everything material a person could possibly acquire.
भौतिक रित्या एका मनुष्याला जे हवंय ते सर्व काही त्याच्याकडे होतं.
But that did not satisfy his heart.
परंतु त्याच्या अंतःकरणाला मात्र शांती मिळाली नाही.
Krishna tells in Gita that material acquisition is like the desire for material acquisition is like fire.
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की भौतिक संपत्ती मिळवणं हे एका प्रकारे दावाग्नीप्रमाणे आहे.
द मोर यू फीड इट द हॉटर इट बर्न्स.
आणि जेवढं काही आपण मिळवण्याचा प्रयत्न करू तेवढा आपलं अंतःकरण जळत राहील.
बिकॉज आवर ट्रू आयडेंटिटी इज दॅट वी आर द इटर्नल सोल, द आत्मा.
कारण आपलं शाश्वत रूप आहे सच्चिदानंद आत्मा.
न जायते म्रियते वाकत अच्छित न यनभूत्वा बाबत वानभूया. द सोल इज नीदर बोर्न नॉर डज इट डाय, इट इज इटर्नल.
जीवात्मा कधी मरत नाही, कधी मारला जात नाही, तो शाश्वत आहे.
द बॉडी इज अ टेम्पररी vehicle in which the soul resides for some time.
And ye sharir he ek tatpurta ase ek yantra ahe je ya atmyala milalele.
What satisfies the body and the mind can give no nourishment to the soul.
Jo parant apan ya sharirala santushti denyacha prayatna karto pan atma matra kadhi santushta hot nasto.
You have a nice car.
आपल्याकडे चांगली सुंदर गाडी असेल.
Or you may have a very bad car.
किंवा आपल्याकडे अत्यंत खराब गाडी असेल.
That is according to our karmic destiny. We have a good car or a bad car in the form of this body.
या शरीराच्या रूपामध्ये आपल्याकडे कर्मानुसार हे चांगली गाडी आहे किंवा खराब गाडी आहे.
Petrol, oil gives nourishment to car.
खऱ्या अर्थानं पाहिलं तर जे पेट्रोल किंवा इंधन आहे ते खऱ्या अर्थानं या गाडीला चालवतं.
बट नॉट टू द ड्रायव्हर.
परंतु ड्रायव्हरला नाही.
द ड्रायव्हर नीड्स अनदर फूड.
ड्रायव्हरला मात्र वेगळं खाणं पाहिजे.
बट एट द सेम टाइम टू गिव्ह पेट्रोल टू द कार.
जसं एका कारला जसं इंधन लागतं त्याच इंधन पण लागणार.
So all the material pleasures of this world may give some comfort to the body, but it cannot touch the soul.
संपूर्ण भौतिक ऐश्वर्य हे या शरीराला आनंद देऊ शकतं परंतु आत्म्याला त्याचा स्पर्शही होत नाही.
Krishna tells in Sri Bhagavad Gita, ममायवंसो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टान इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कार्यति. That the soul is part of God.
Bhagavad Gita madhe sangitlele aahe ki atma ha bhagavantancha ansh aahe.
It is of a spiritual nature.
To sachidanand adhyatmik swarup aahe.
What gives nourishment to the soul is reviving its original nature.
Kharya arthana atmyala ananda denari gosht aahe ती म्हणजे त्याचं शाश्वत रूप प्रकट करणं.
विच इज टू लव.
ते म्हणजे प्रेम.
इवन इन दिस वर्ल्ड.
या जगामध्ये सुद्धा.
इफ यू हॅव एव्हरीथिंग.
जर आपल्याकडे सर्व काही आहे.
बट यू आर नॉट लव्ह बाय एनी वन अँड यू हॅव नो वन टू लव. your life has no fulfillment.
आणि आपल्यावर सगळं काही असताना कोणी प्रेम केलं नाही किंवा आम्ही आपण कोणावर प्रेम केलं नाही तर त्याचा काहीच अर्थ नाहीये.
बिकॉज द एसन्स ऑफ द नेचर ऑफ द सोल इज टू लव्ह अँड बी लव्ड.
कारण जीवात्माचा मूळ स्वभाव आहे प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं.
अँड दॅट लव्ह रीच इट्स परफेक्शन इन लव्ह फॉर गॉड ओर प्रेमा.
आणि या प्रेमाचं सर्वोच्च रूप आहे भगवंताशी प्रेम करणं.
दॅट इज द नरिशमेंट, दॅट इज द फूड ऑफ द सोल.
तेच खरं इंधन आहे, तेच खऱ्या अर्थानं शाश्वत आनंद देतं जीवात्म्याला.
अँड ऑल सिस्टम्स ऑफ योगा, ऑल फॉर्म्स ऑफ रिलिजन आर मेंट टू गिव्ह अस दॅट एक्सपिरियन्स.
आणि सर्व योग प्रक्रिया या सर्वांचं मुख्य ध्येय आहे जीवात्म्याला त्या प्रकारचा आनंद मिळवून देणं.
नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम उपनिषद एक्सप्लेन्स इन दिस वे दॅट द सुप्रीम सोल अँड द मेनी मेनी सोल्स आर सायमल्टेनियसली एक्झिस्टिंग.
उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की परम आत्मा हे यांचेच शाश्वत अनेक आत्म्याच्या रूपामध्ये नित्य उपस्थित असतात.
दे आर ऑफ द सेम नेचर.
त्यांचं रूपही त्यांचं गुणही सारखाच आहे.
सच्चित आनंद,
सच्चित आनंद,
इटर्नल फुल ऑफ नॉलेज अँड फुल ऑफ ब्लिस.
शाश्वत असणं, पूर्ण ज्ञानमय असणं आणि पूर्ण आनंदमय असणं.
बट आवर सोल्स, our bliss can only be realized when we connect through love to the supreme soul.
And khare arthana apan aple sarvoch je kai prapt karayche jeevanamade te paramatma bhagavantanshi jeva apla sambandh eto tevha shakya.
So maharaj indrajumna, he was longing to see god.
Maharaj indrajumna yana bhagavantana pahnyachi utkat ichcha hoti.
Everything was empty, hollow, unless he loved and saw God.
तर जीवनामध्ये ही अशी पोकळी होती की ती भगवंतांना पाहिल्यानंतरच त्यांची सेवा केल्यानंतरच पूर्ण होणार होती.
He received information that the Lord could be seen just on the shore of the ocean. On a blue mountain called Neelachala.
त्याच वेळेला त्याला अशी माहिती मिळाली नीलाचल पर्वतावर समुद्रामध्ये त्यांना भगवंतांचं दर्शन होईल.
He sent a dear servant to go there.
तो आपल्या नोकरांना त्या ठिकाणी पाठवला.
It is a very long story.
ही खूप मोठी कथा आहे.
But in essence, what happened?
पण सारार्थामध्ये काय झालं?
Is when King Indrajumna came to that place, there had been a great sandstorm.
Javala Indradumna tya tikani pochla bhayanak asa vadal nirman jhala.
And the form of the Lord had disappeared.
Ani bhagavantancha te roop aprakat jhala.
He decided, what is the use of my life? I shall fast till death.
Tyavela tyane nishchay kela ki majya jivanacha kay mahatva aahe. आणि मग त्याने उपवासाला सुरुवात केली.
बट देन ही हर्ड अ व्हॉइस.
त्याच वेळेला त्याला आकाशवाणी झाली.
दॅट फ्रॉम द ओशन अ डिव्हाइन लॉग ऑफ वूड विल बी वॉश्ड अशोअर.
आणि त्या आकाशवाणीनं सांगितलं की या समुद्रामधून एक लाकडाचा मुंडका येईल.
यू शुड कार्व दॅट इन टू द फॉर्म्स ऑफ कृष्णा अँड हिज ब्रदर अँड सिस्टर बलराम अँड सुभद्रा.
त्यांनी सांगितलं की या लाकडापासूनच जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांचा विग्रह घडवणं.
द लॉग ऑफ वूड वॉश्ड अशोअर.
आणि तो लाकडाचा मुंडका किनाऱ्यावर पोहोचला.
अँड विश्वकर्मा अपियर्ड इन द गाईज ऑफ अ कार्पेंटर टू कार्व द डिटीज.
आणि एका सुताराच्या रूपामध्ये विश्वकर्मा त्या ठिकाणी प्रकट झाले.
बट ही टोल्ड इंद्रजुमन महाराज that I will be behind closed doors working throughout the day and no one comes in until I complete.
Tani ad ghatli ki mi eka band kholi madhe bhagavantanna ghadven parantu konihi tya tikani pravesh karta kama nahi.
The king was so eager
ani raja matra atishay utsuk hota
Every day he would hear the chipping away of the wood.
रोज तो अशा प्रकारचा आवाज ऐकत होता.
From outside the door.
I just translated as your voice. I cannot repeat that.
From outside the door. It was like music to his ears.
या प्रकारचा आवाज म्हणजे एक सुंदर संगीतच तयार होत निर्माण होत होता.
But then he heard no sound.
आणि मग अचानक तो आवाज बंद झाला.
Many hours passed.
खूप तास निघून गेले.
He was so much anxiety.
आणि त्याला खूप तो विचार करू लागला.
What happened to the carpenter?
काय झालं त्या सुताराला?
Why he's not carving?
तो का घडवत नाहीये?
Hour after hour.
तासन तास काहीच आवाज नाही.
Are the DDs complete?
काय असे भगवंत निर्माण होतील का?
Or is something, some problem with the carpenter?
काही समस्या तर नाही ना?
So he opened the doors.
आणि त्याने अचानक दरवाजा उघडला.
And he saw deities with no legs, no arms, and very different.
आणि त्यावेळेला त्यांनी भगवंतांचं असं रूप पाहिलं ज्यांना पाय नाहीयेत. एक वेगळ्याच प्रकारचं रूप त्याच्या समोर आलं.
And he realized that he broke in prematurely, so the carpenter left and the deities are incomplete.
आणि त्यावेळेला त्याला समजलं की माझ्या चुकीनं आता तर अर्धवटच राहिलेलं आणि तो सुतारे निघून गेलेला
आहे. What have I done due to my impatience?
काय केलं हे मी?
He decided to fast till death.
आणि मग त्या प्रकारे धीर तो म्हणाला मी धीर का धरलं नाही म्हणून त्याने उपवास सुरू केला.
But at that time Narada Muni appeared.
त्याच वेळेला नारद मुनींचं प्राकट्य झालं.
And he explained a secret.
आणि नारद मुनीने त्या ठिकाणी एक गुप्त अशी माहिती सांगितली.
शुड आय टेल यू?
मी सांगू का?
बट देयर इज 10,000 पीपल हिअर, हाउ विल इट रिमेन अ सिक्रेट?
संपूर्ण 10,000 लोकांसमोर हे गुप्त कशी काय राहील?
बट इट इज अ सिक्रेट दॅट ईच पर्सन शुड टेल एव्हरीवन यू मीट.
परंतु हे अशी गुप्त घटना अशी आहे की प्रत्येकाने प्रत्येकाला सांगितलं पाहिजे.
देर आर डिफरंट काइंड ऑफ सिक्रेट्स.
एक वेगळ्या प्रकारची गुप्त घटना आहे.
नारद मुनी टोल्ड,
नारद मुनीने सांगितलं,
दॅट इन अ प्रीवियस युग सायकल,
युगानुयुगापूर्वी,
इन द द्वापर युग,
द्वापर युगामध्ये,
वन कृष्ण वॉज लिव्हिंग इन द्वारका,
कृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये वास्तव्य करीत होते,
द क्वीन्स,
सर्व महिषी,
हेडेड बाय रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, सत्या,
रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा प्रमुख सर्व महिषी,
दे वर सो ईगर टू हिअर अबाउट द पास्ट टाइम्स ऑफ वृंदावन.
त्यांना उत्कट इच्छा होती की वृंदावनमध्ये भगवंतांनी काय लीला केल्या आहेत.
वाय?
का?
बिकॉज कृष्ण लव्ह्ड वृंदावन सो मच.
कारण भगवान श्रीकृष्ण वृंदावनावर अत्यंत प्रेम करायचे.
द क्वीन्स आर टॉकिंग अमंग्स्ट देमसेल्व्स.
सर्व राण्या आपल्या एकमेकांमध्ये बोलत होत्या.
रुक्मिणी सेज, समटाइम्स व्हेन कृष्ण इज स्लीपिंग इन बेड विथ मी, ही इज क्राइंग आउट, ओ राधा, ओ ललिता, ओ नंदा, ओ यशोदा, and he's calling names of cows, gopas and gopis with such love, and he's weeping and weeping.
Rukmini ne sangitla ki ja vela bhagwant majya barobar astat pratyek vela ratri pan te gopi inanda maharaj yashoda ashi nav ghenu satat ashrudhara karit astat.
Satyabhama said, why are you talking night? Even in the day he's like that.
Devasa sudha te asha prakarche bhav prakat kartat.
They wanted to hear what is the loving exchanges, the leelas of Vrindavan.
And khara arthana aapla sarvana he aiklas paije ki kasha prakarchi leela vrindavanamade jhali.
In Dwarka there was only one lady,
dwarkemade ekach ashi stri hoti,
who lived in Vrindavan the same time as Krishna and Balaram.
Ti bhagavantan barobar vrindavanamade rahili hoti.
That was
Rohini.
ते म्हणजे रोहिणी माता.
So they called for Rohini, please give us Vrindavan katha.
त्यांनी रोहिणी मातेला विनंती केली, कृपया आपल्याला वृंदावनाची लीला सांगावी.
She said, oh, it is so attractive.
ती म्हणाली, हे अत्यंत आकर्षक आहे.
The pastimes of love of Vrindavan will immediately attract Krishna and Balaram to come here, and they will enter into such ananda, such ecstasy, I will not be able to continue.
रोहिणी माता म्हणाली की समजा मी सांगायला सुरुवात केली, कृष्ण बलराम या ठिकाणी आकर्षित होतील आणि त्यांच्या आनंदाला मात्र उधाण येईल, त्यांना काय होईल सांगता येत नाही.
सुभद्रा, द सिस्टर ऑफ कृष्ण बलराम फ्रॉम वासुदेव एंड देवकी, शी सेड,
आय विल गार्ड द डोअर अँड वेन इफ कृष्ण अँड बलराम कम
आय विल से दे हॅव कम स्टॉप स्पीकिंग.
रोहिणी माता म्हणाली, जर भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आले तर मी काही बोलू शकणार नाही. सुभद्रा म्हणाली, काही हरकत नाही, मी द्वारावर थांबेन आणि या ठिकाणी अशा प्रकारे थांबेन आणि जेव्हा कृष्ण बलराम येतील त्यावेळेला मी सांगेन की थांबा थांबा.
रोहिणी बिगॅन हर नरेशन.
रोहिणीने कथा सांगायला आरंभ केली.
ऑलमोस्ट इमिडिएटली कृष्ण बलराम, व्हेअरएवर दे हॅव बीन, they thought, Rohini is speaking about Vrindavan, let's go immediately.
ani jasi rohini na rani mate na sangayla suruvat keli, krishna balram ja thikani hote tethun lages te akarshit jhale, mhanale chala apan aiku.
Subhadra was in the middle of the door.
Subhadra agdi darvajacha madhyabhagi hoti,
but hearing the Vrindavan katha, she went into ecstasy.
वृंदावन कथा ऐकल्याबरोबर तिलाही त्या आनंदाला पारावर उरला नाही, ती अत्यंत अशा प्रेम भावनेमध्ये गेली.
शी बिकेम एज स्टील अँड सायलंट एज अ पीस ऑफ वूड.
ती एका लाकडाप्रमाणे स्थिर आणि स्तब्ध झाली.
कृष्ण अँड बलराम स्टूड ऑन बोथ साइड्स ऑफ हर.
कृष्ण आणि बलराम तिच्या दोन्ही बाजूला उभे राहिले.
नोबडी न्यू दे वर देअर.
कोणालाही माहित कल्पना नव्हती की ते तिथे आहेत.
दे वर लिसनिंग.
ते सर्व ऐकत होते.
दे बिकेम स्टंड लाइक वूड.
ते एका लाकडाप्रमाणे स्तब्ध राहिले.
दे हर्ड द लव ऑफ नंद अँड यशोदा फॉर कृष्ण.
त्यांनी नंद यशोदा यांचं प्रेम भगवंताप्रती असलेलं ऐकलं.
दे वर लिसनिंग टू द स्टोरी ऑफ द गोपस इन द पास्चर ग्राउंड प्लेइंग विथ कृष्ण अँड बलराम एज इफ दे वर ऑर्डिनरी फ्रेंड्स.
गोपांच्या लीला ऐकल्या ज्या भगवंतांनी वनामध्ये गायी चारण्याकडे गेले होते तेव्हा.
नंद अँड यशोदा लव कृष्ण एज इफ ही वॉज देअर ओन चाइल्ड.
नंद यशोदा यांनी जसं आपला मुलगा आहे त्याप्रकारे त्यांनी पूर्ण प्रेम केलं होतं.
अँड देन दे हर्ड ऑफ द लव ऑफ द गोपीस हू लव कृष्ण एज लव्हर.
आणि मग गोपींचं प्रेम ज्यांनी भगवंतावर केलं होतं त्याबद्दल ऐकलं.
And when the subject came to Radha's love for Krishna,
ani javela Radha Rani cha prem,
they went into inconceivable ecstasy.
Tya premacha kathan suru jhala tyavela sarva jan he tigahi atyant bhav vibhor jhale.
Krishna and Balaram, in their ecstasies, their arms like tortoise, their arms and legs entered into their bodies.
Ani tya bhavane made कृष्ण बलराम आणि सुभद्रांचे चरण आणि हात दोन्हीही शरीरामध्ये विलीन होऊ लागले.
बिग स्माइल्स ऑन देअर फेसेस.
आणि चेहऱ्यावर मोठं हास्य निर्माण झालं.
कृष्णस आईज डायलेटेड इनटू बिग सर्कल्स एंड बलराम्स लाइक दिस.
कृष्ण आणि बलरामांचे नेत्र मोठे झाले.
ऍट दॅट मोमेंट नारद मुनी केम.
आणि त्याच वेळेला नारद मुनी त्या ठिकाणी आले.
He was so happy.
ते खूप संतुष्ट होते, आनंदी होते.
I have seen.
ते म्हणाले, मी पाहिलं.
I have seen what nobody else has ever seen.
मी असं दृश्य पाहिलेलं आहे जे आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही.
ते महाप्रकाश भाव.
महाप्रकाश भाव मी पाहिलेला आहे.
The महाभाव of Krishna and Subhadra and Balaram.
महाभाव जो भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांच्यामध्ये निर्माण झाला.
I have seen the ecstasies of Krishna, Balaram, and Subhadra in their separation from Vrindavan.
मी त्या ठिकाणी अशी भाव विभोरता पाहिली जी वृंदावनापासून कृष्ण बलराम आणि सुभद्रा यांचा विरह दाखवते.
Manifesting their love for the residents of Vrindavan.
त्यांचं जे प्रेम वृंदावनाप्रती आहे त्याचं हे प्राकट्य होतं.
Hearing Narada Muni, Krishna, Balaram, and Subhadra became normal again.
आणि नारद मुनींचं हे कथन ऐकून कृष्ण बलराम नारद मुनींचं हे बोलणं ऐकून कृष्ण बलराम सुभद्राही
Narada Muni asked for benediction.
नारद मुनींनी लगेच एक वर मागितला.
Let there be a place somewhere in this world where people can see these forms of Krishna, Balaram, and Subhadra in their ecstasy of love for Vrindavan.
नारद मुनी म्हणाले की असं संपूर्ण विश्वामध्ये एकच स्थान असू द्या ज्या ठिकाणी तुमचं हे प्राकट्य रुभा विभोरता त्या ठिकाणी प्रकट होईल.
And anyone who sees those forms, let them get your love.
आणि अशा विग्रहामध्ये हे रूप प्रकट होऊ दे ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येतील आणि ते रूप पाहतील.
कृष्ण सेड आय मस्ट फुलफिल युअर विश नारद मुनीजी.
भगवान श्रीकृष्णाने नारदांना वचन दिलं.
इन पुरुषोत्तम क्षेत्र we will reside in these forms to give our prema to the world.
भगवान श्री कृष्ण म्हणाले पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये आम्ही प्रकट होऊ आणि सर्व जीवांना हे कृष्ण प्रेम प्रदान करू.
So Narada Muni told in Jujumana Maharaj, these are the forms that Krishna wants to manifest here.
नारद मुनीने इंद्रदुम्न महाराजांना सांगितलं हेच ते रूप आहे जे भगवान श्री कृष्णाने या ठिकाणी प्रकट करायचं होतं.
So in Jujumana Maharaj bathed the deities and ultimately had a chariot festival to bring them to their new temple. That was the first Ratha Yatra.
Indradumna Maharajani tatkal tya tikani bhagavantancha abhishek kela ani rathamadun mothya utsavat tyana mandiramade anla.
Since that time the Ratha Yatra was taking place in Sri Jagannath Puri.
Tij pahili Ratha Yatra hoy आणि त्या काळापासून आज त्या गायत ही रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये आहे.
नाव टू अंडरस्टँड द वर्शिप ऑफ जगन्नाथ अँड हाऊ इट मॅनिफेस्टेड टू सो मेनी पीपल इन सो मेनी प्लेसेस आय वुड लाईक टू एक्सप्लेन टू यू हू इज श्री चैतन्य महाप्रभू.
नारद मुनींनी ज्या प्रकारे हे जगन्नाथांचं कथन सांगितलं आणि त्या ठिकाणी जो भाव प्रकट झाला तो श्री चैतन्य महाप्रभूंचा तो मी आज थोडक्यात तुम्हाला सांगेन.
लॉर्ड चैतन्य अपियर्ड द लॅटर पार्ट ऑफ द 15th सेंचुरी.
15व्या शतकामध्ये भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले.
वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम द स्क्रिप्चर्स दॅट वर रिटन ओव्हर 5000 इयर्स अगो हू ही इज.
5000 वर्षांपूर्वी लिखित जे सर्व शास्त्र आहेत त्यामध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभू कोण आहेत हे सांगितलेलं आहे.
इन द 10th कॅन्टो ऑफ श्रीमद भागवतम गर्ग मुनी इज परफॉर्मिंग द नेम सेरेमोनी इन अ लिटल काउ शेड फॉर कृष्ण अँड बलराम.
दशम स्कंदामध्ये गर्ग मुनी ज्या वेळेला भगवान श्री कृष्णांचं नामकरण विधी करत होते.
अँड देअर ही एक्सप्लेन्स टू नंद अँड यशोदा अँड द गोपल्स अँड गोपीज.
गर्गमुनी नंद महाराज गोप गोपींना सांगतायत
दॅट दिस चाइल्ड हॅज अपियर्ड विथ डिफरंट कलर्स इन डिफरंट युगस.
ते म्हणतात की हे जे बालक आहे प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या वर्णामध्ये अवतरित होतं.
ही हॅज अपियर्ड इन अ व्हाईट कम्प्लेक्शन इन अ रेड कम्प्लेक्शन इन अ येलो गोल्ड कम्प्लेक्शन अँड नाव ही हॅज अपियरिंग इन अ व्हेरी डार्क bluish complexion.
ते रक्तवर्णामध्ये श्वेत वर्णामध्ये सुवर्ण वर्णामध्ये आणि आता ते या श्यामसुंदर वर्णामध्ये अवतरित झालेले आहेत.
Now we learn from the scriptures that in the Satya Yuga the Lord appears with a white complexion, in Treta Yuga with red complexion, and Dwapara Yuga with a dark bluish complexion. And here we find that in Kali Yuga he appears with a golden complexion.
Satya Yuga madhe हेच भगवान श्वेतवर्णात, द्वापारयुग त्रेतायुगामध्ये रक्तवर्णात, द्वापारयुगात श्यामवर्णात आणि कलियुगामध्ये हेच भगवान सुवर्णवर्णामध्ये येते.
And in each of these ages, these yuga avatars teach the yuga dharma, the most powerful method of spiritual purification for that time.
आणि हे भगवंतांचे सर्व अवतार प्रत्येक युगामध्ये युग अवतार म्हणून युगधर्म सर्वांना प्रचार करतील.
In the 11th canto of Srimad Bhagavatam,
11व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या,
the nine yogendras, the sons of Rishabhdev,
नव योगेंद्र जे ऋषभदेव महाराजांचे पुत्र आहेत,
आर स्पीकिंग टू किंग निमी,
ते निमी महाराजांना उपदेश करतायत.
And Karana Bhajana Muni is explaining the yuga avatars.
Karabhajan Rishi tya tikani yuga avatara baddal varnan kartayat.
And he describes the avatar for Kali Yuga.
Ani te Kali Yuga til avataravacha varnan kartat.
Krishna varnam achas Krishna sango bhangasya parashana yagyai sankirtana priyaya janti hi sumedasha. That in the age of Kali, Krishna will appear not in a blackish form.
Kaliyugamade Bhagavan he shamavarnat avatarit hot nasun.
Now if we refer to Gargamuni, we can understand clearly he will appear in a golden form.
Ya tikani Gargamuninchya kathananusar te suvarna varnamade avatarit honar ahet.
And he will promote nam sankirtan.
Ani te nam sankirtanacha prachar kartil.
The only yagya that can bring spiritual enlightenment in the age of Kali.
Ha ekach yajna ahe jo kaliyugatil sarva jivanna krishna prem pradan karel.
And those who have good intelligence, he says,
ani te mhantat jo kharya arthana sumedha arthat purna buddhiman ahe tyalaj he samjel,
will worship this golden avatar,
te ya suvarna avatarala avatarachi puja kartil.
By performing nam sankirtan, loudly chanting the holy name.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare. And he pujan asel nam sankirtana dware.
There are many other scriptural indications and direct revelations.
अशाच प्रकारचे शास्त्रामध्ये अनेक दाखले दिलेले आहेत.
In the 7th canto of the Bhagavat Puran,
सातव्या स्कंदामध्ये भागवताच्या,
it describes in Kali Yuga the Lord appears as Chana avatar.
तिथे म्हणतात की कलियुगामध्ये भगवंत छन्न अर्थात गुप्त रूपामध्ये अवतरित होतात.
That means he takes the role of his own devotee to teach by his own example how to attain spiritual perfection.
Bhagavan swata bhaktacha rupamade avtarit hotil ani swatachas bhaktiicha ya thikani ase ek udaharan dakavtil.
At the end of Dwapar Yuga, Krishna spoke Bhagavad Gita.
Dwapar Yuga cha anti bhagavantani Bhagavad Gita sangitli.
He teaches us everything we need to know.
Bhagavan Sri Krishna aplyala sarva kahi tya thikani sangtay je aplyala avashyak ahe.
Bhagavad Gita, the universal scripture for all the world, for all religions.
भगवद गीता ही एक संपूर्ण विश्वात मार्गदर्शन करणारा असा एक ग्रंथ आहे.
And it culminates, सर्व धर्मान परित्यज्या मम एकम शरणं व्रज, अहं त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. Abandon all varieties of religion and surrender to me, I shall deliver you from all sinful reactions.
आणि भगवद गीतेची अंतिम शिकवण आहे, सर्व धर्मांचा त्याग करून साक्षात भगवंतांना शरण येणं.
अँड देन कृष्ण टेल्स हाऊ टू सरेंडर टू हिम.
आणि त्यानंतर भगवान सांगतात की कशा प्रकारे शरण आलं पाहिजे.
सो सिंपल,
अत्यंत सोपं आहे.
मन मनाभव मद भक्तो मज्जशीम नम नमास्कुरु मामे वैशशी सत्यम ते प्रतिजानी प्रियोशी मे. ऑलवेज थिंक ऑफ मी, बिकम माय डिवोटी, वर्शिप मी, offer your homage to me. In this way, you will come to me without fail. It is my promise.
Mala bhaja, maja pujan kara, mala pranam kara, ya prakare bhagavant ya tikani updesh kartat.
But Krishna is so kind.
Bhagavant atyanta krupalu ahet.
He spoke it.
Te manale.
But we need living examples.
आणि आपण सर्व जिवंत उदाहरण आहोत.
टू शो अस प्रॅक्टिकली हाऊ टू अप्लाय इट.
आणि त्यांनी स्वतः दाखवलं की कशा प्रकारे आपण जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे.
कृष्ण अपियर्स एज लॉर्ड चैतन्य इन अ गोल्डन कम्प्लेक्शन.
स्वतः भगवंत या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंच्या सुवर्ण अवतारामध्ये अवतरित झाले.
टू प्रॅक्टिकली टीच एव्हरीवन हाऊ टू फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ भगवद गीता बाय हिज ओन एक्झाम्पल.
खऱ्या अर्थानं स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी दाखवून दिलं की भगवद्गीतेची ही शिकवण कशा प्रकारे आचरणात आणावी.
अँड द इझिएस्ट मेथड,
आणि अत्यंत सोपी पद्धत अशी आहे,
इन द खाली संतरण उपनिषद,
खाली संतरण उपनिषदामध्ये
ती महामंत्र इज गिवन. हरे कृष्ण हरे
कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे, हा मंत्र दिलेला आहे.
And it explains that this 32 syllable 16 word mantra is the most powerful medicine for this age of Kali.
Ha shodash akshari mantra kaliyuga madhe sarvat atyanta aushadh hai.
In the Brihadnaradiya Purana,
Brihadnaradiya Purana
famous verse,
atyanta prasiddha asa shloka hai.
हरिनाम हरिनाम हरिनामेव केवलं कलो नास्तेव 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 कथ्यरन्यथा. In the age of Kali, only the holy name can deliver us to that highest level of prem.
कलियुगामध्ये हरिनाम एकच असं साधन आहे जे आपल्याला परम अशा प्रकारचा जीवनाचं ध्येय मिळवून देतं.
कलेरदोसमिते राजन अस्ति हेक महान गुणा कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग परम ब्रजे. The Bhagavad Purana tells that the age of Kali is an ocean of faults.
Bhagavad Purana aplyala sangta sampurna kaliyug ha doshancha sagar aahe.
But there is one benediction.
Ani ek matra atyanta changla gun aahe.
Simply by chanting the holy names of Lord Hari, one can attain the supreme perfection.
केवळ भगवंतांचं हरिनाम करून आपण जीवनाची परिपूर्णता प्राप्त करू शकतो.
Lord Chaitanya was born in Srinavadweep at the time of a lunar eclipse.
Sri Chaitanya Mahaprabhu Navadweep Dhama madhe chandra grahanacha veli avtarit zale.
In order to ward off the inauspiciousness, everyone was chanting the names of Hari.
Ani tya thikani pasarleli ji ka ashuddhata hoti ती सर्व दूर करण्यासाठी सर्वजण हरिनाम करत होते.
इट वॉज अ दॅट मोमेंट दॅट ही अपियर्ड विथइन दिस वर्ल्ड.
आणि अगदी त्याच क्षणी भगवान श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले.
अँड देयर आर ग्रेट मेनी बुक्स ऑफ द हिस्ट्री ऑफ हाऊ ही फुलफिल्ड द प्रोफेसीज ऑफ द स्क्रिप्चर्स.
आणि अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलेली जी भविष्यवाणी आहे ती परिपूर्ण त्यांनी केली.
देयर वॉज अ ब्युटिफुल वर्स,
अत्यंत सुंदर असा एक श्लोक आहे.
नमो महाभरण्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौडत्वेशे नमः. That Lord Chaitanya is Krishna himself.
भगवान श्री चैतन्य महाप्रभु साक्षात कृष्ण आहेत.
But he's extending more mercy than even Krishna.
परंतु या ठिकाणी ते भगवान श्री कृष्णांपेक्षा जास्त कृपा सर्वांना प्रदान करतायत.
बिकॉज ही इज गिव्हिंग हिमसेल्फ.
कारण ते स्वतःलाच प्रदान करतायत.
ही इज गिव्हिंग लव.
ते प्रेम प्रदान करतायत.
सो इझिली,
अगदी साध्या पद्धतीनं,
विदाउट डिस्क्रिमिनेटिंग हु इज फिट और हु इज अनफिट.
कोण पात्र आहे अपात्र आहे हे ते पाहत नाहीयेत.
थ्रू सिम्पली चॅन्टिंग ऑफ द नेम ऑफ द लॉर्ड,
ते केवळ भगवंतांचं नामस्मरण करतायत.
Lord Chaitanya crashed through all sectarian barriers.
Tani sarva je kai jati bandhana hoti sarva kai tani hanun padli.
Everyone is a spirit soul.
Sarva jan jivatma ahet.
Love of God is dormant within every person's heart.
Bhagavat prem Sri Krishnan prati cha prem pratyekancha hrudayat gupta rupat ahe.
Nitya siddha Krishna prema sajja kabo noy sravanadi sudi chiti thoriye udoy. That love that is dormant within our heart is easily awakened by associating with holy people and chanting God's holy name.
Hare Krishna, Hare Krishna. जे गुप्त रूपात प्रेम आहे ते अशा महामंत्राच्या रूपामध्ये प्रकट होऊ शकतं.
ही गेव दिस डिव्हाइन लव्ह,
त्यांनी हे असं प्रेम दिलं आपल्याला.
टू द ब्राह्मण्स, द क्षत्रिय, द वैश्य, शूद्रस,
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वांना हे प्रदान केलं.
टू पीपल हू वर कन्सिडर्ड आउटकास्ट,
आणि जे अगदी नीच जातीचे आहेत त्यांनाही.
ही टॉट that we are not Brahmins, Kshatriyas, Vaishyas, Shudras. We are not untouchables. We are all eternal servants of Krishna, and love of God is everyone's right.
आपण या कोणत्याही वर्णापैकी किंवा नीच जातीचे नसून आपण साक्षात जीवात्मे आहोत.
He made no discrimination.
त्याने कोणतेच भेद पाहिला नाही.
He made the Namacharya, Haridas Thakur, who came from what society considered an untouchable family.
आणि जे अस्पृश्य असा समाज आहे त्यामधून हरिदास ठाकूर जन्माला आले, त्यांना देखील उच्च असं कृष्णप्रेम त्यांनी प्रदान केलं.
नॉट ओनली डिड ही मेक नो डिस्क्रिमिनेशन फॉर एनी ह्युमन बीइंग,
आणि त्यांनी इतर मनुष्यांना देखील अशा प्रकारचं अस्पृश्यता पाहिली नाही.
तर व्हेन ही वॉज वॉकिंग थ्रू द झारखंड फॉरेस्ट,
ते झारखंड जंगलामध्ये जेव्हा जात होते,
ही वॉज गिविंग एक्स्टॅटिक लव्ह टू एनिमल्स.
त्यांनी हे भगवत प्रेम प्राण्यांना देखील प्रदान केलं.
ही इज चॅन्टिंग थ्रू द जंगल,
ते जंगलामध्ये हरिनाम करत होते.
There's a tiger, a Bengali tiger.
आणि त्या ठिकाणी वाघ होता, बंगाली वाघ.
स्लीपिंग ऑन द पॅथ,
तो त्या ठिकाणी झोपला होता.
ही वॉज अलोन विथ वन सर्वंट, बालभद्र भट्टाचार्य.
चैतन्य महाप्रभू बलभद्र भट्टाचार्य या सेवकाबरोबर होते.
Balabhadra Bhattacharya must have been thinking, I hope my Lord does not wake up this tiger.
आणि ते दोघच होते, हरिनाम चाललं होतं आणि बलभद्र भट्टाचार्य मात्र भीत होते की हा वाघ जागा होऊ नये.
हा, but the Lord went right up to the tiger.
आणि भगवान चैतन्य महाप्रभू त्या वाघाकडे गेले.
He kicked his foot in the tiger's head.
आणि त्यांनी आपल्या चरणांनी त्या वाघाच्या मस्तकावर लट्टा प्रहार केला.
Now there's a saying, never wake a sleeping tiger.
एक म्हण अशी आहे की झोपलेल्या वाघाला जागे करू नका.
Kick the tiger in the head and order the tiger, chant the names of Hari.
हरि. त्यांनी लात मारली आणि वाघाला म्हणाले हरिनाम घे.
The tiger leaped in the air.
आणि तो वाघ
with his arms raised.
त्यांनी आपले दोन्ही बाहू उंचावून जोरात उडी मारली.
Tears of love pouring from his eyes.
त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले.
All his hair standing on end in ecstasy.
रोमांच उभे राहिले.
And he was roaring the holy names of Krishna.
आणि तो मोठ्याने म्हणू लागला, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे.
He did the same thing to a group of wild elephants.
आणि याच प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी एका हत्तीच्या कळपाला देखील केलं.
He was giving love of God to snakes.
त्यांनी हे भगवत प्रेम सापांनाही दिलं.
To trees.
वृक्षांना.
Now in the world today there is so much conflict between human beings.
आजकाल जगामध्ये आपण पाहतो मनुष्यांमध्ये इतका असं जोराचा द्वेष वाढलेला आहे.
कॉन्फ्लिक्ट ड्यू टू इगो,
या अहंकारामुळे इतका द्वेष मत्सर या जगामध्ये आहे.
व्हिच मे मॅनिफेस्ट डिफरंट रिलिजन्स, डिफरंट कास्ट, डिफरंट इकॉनॉमिक सिच्युएशन, डिफरंट नॅशनॅलिटीज.
त्याचे अनेक रूप आपण पाहू शकतो, वेगवेगळे समाज, वर्ण, आर्थिक परिस्थिती, अशा अनेक रूपांमध्ये आपण हे द्वेष एकमेकांमध्ये पाहतो.
नाउ प्लीज लिसन केअरफुली हाऊ लॉर्ड चैतन्य डेल्ट विथ दॅट.
आणि कृपया सर्वजण एकाग्रतेनं ऐका की चैतन्य महाप्रभूंनी काय केलं.
इन द जंगल द डिअर्स अँड द टायगर्स हेट इच अदर.
जंगलामध्ये वाघ आणि हरिण हे एकमेकांचे शत्रू आहेत.
वाय
का?
Because the tiger's only business with the ear is to kill them and eat them.
कारण वाघाचा एकच एक असा आहार आहे जो हरणांना मारणं आणि खाणं.
And the deer's only business with the tiger is to run away.
आणि हरणांचा एकच व्यवसाय आहे तो म्हणजे वाघापासून दूर पळून जाणे.
Lord Chaitanya saw deer on one side, tiger on the other.
चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं एका बाजूला हरिण आहे एका बाजूला वाघ आहे.
He told them, chant the holy names of Krishna.
आणि दोघांनाही ते म्हणाले हरिनाम घ्या.
They were all chanting.
आणि दोघेही हरिनाम करू लागले.
When you love God, you love every living being.
जेव्हा तुम्ही भगवंतावर प्रेम कराल तेव्हा सर्व प्रेम त्या ठिकाणी आहे.
Because everyone is a part of God.
कारण सर्व मनुष्यांमध्ये मनुष्य हे भगवंतांचे अंश आहेत.
Automatically, spontaneously, there is universal loving brotherhood and sisterhood when there is love of God.
आणि अशा याच प्रकारे केवळ विश्वबंधुत्व या ठिकाणी स्थापन होईल.
Because God is within everyone's heart.
आणि हे गुप्त रूपामध्ये प्रत्येकांच्या हृदयात आहे.
So in ecstatic love of God, each tiger and deer paired off and embraced.
आणि त्या ठिकाणी या भाव उभोरतेमध्ये हरिण आणि वाघाने एकमेकाला मिठी मारली.
टायगर डियर इट दे बिकेम पेअर्स अँड दे वर डान्सिंग टुगेदर अँड एम्ब्रेसिंग इच अदर अँड सम ऑफ देम वर इदर किसिंग इच अदर.
आणि या प्रकारे वाघ आणि हरिण हे एकमेकांना आलिंगन देऊ लागले, मोठ्याने हरिनाम करू लागले, चुंबन देऊ लागले.
In this way, Sri Chaitanya Mahaprabhu was giving Krishna prema to everyone.
Asha prakare Sri Chaitanya Mahaprabhu yani sarvana he Krishna prema pradan kela.
He took sannyas just to reach people that he could not reach in Navadvip as a grihastha.
Tani sannyas vesh dharan kela karan keval navadvipat navhe tar sarva thikani संपूर्ण सृष्टीमध्ये हे कृष्ण प्रेम प्रदान करा.
And he traveled far and wide.
आणि सर्वजण यामध्ये सामील झाले.
In fact, he came and gave love of God to hundreds and thousands of people here in Mumbai.
आणि चैतन्य महाप्रभू हे या साक्षात मुंबई धामामध्ये आले आणि या ठिकाणी हजारो लोकांना त्यांनी हे कृष्ण प्रेम प्रदान केलं.
Would you like to hear that story?
तुम्हाला ही कथा ऐकायची आहे का?
He was living in Jagannath Puri.
श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहत होते.
He told his associates, I'm going to travel through the southern and western provinces of Bharat to look for my brother, Vishwaroop.
त्यांनी आपल्या सर्व साथीदारांना सांगितलं की मी दक्षिण आणि पश्चिम भारतामध्ये जात आहे माझ्या थोरल्या भावाला पाहण्यासाठी.
But actually he wanted to give the highest happiness, the highest spiritual perfection to all the people in all these provinces.
पण त्यांचा खरा हेतू होता या सर्व प्रांतातील लोकांना कृष्ण प्रेम प्रदान करावं.
He first stopped in a place called Kurumakshetra.
ते प्रथम कुरुमक्षेत्र या ठिकाणी थांबले.
There was a family man named the Kuruma Brahman.
त्या ठिकाणी एक गृहस्थ होते त्यांचं नाव होतं कुरुम ब्राह्मण.
He saw that Lord Chaitanya had thousands and thousands of people chanting the holy names in spiritual bliss.
त्यांनी पाहिलं की चैतन्य महाप्रभूंच्या हरिनामामध्ये लाखोच्या संख्येने लोक येत आहेत आणि भाव उभरतेने हरिनाम करतायत.
He invited the Lord to come to his home.
त्यांनी भगवंतांना आपल्या घरामध्ये आमंत्रित केलं.
Kurma Brahman said, I have this wife and I have these children and I have to work and the waves of the ocean of material existence are causing me too much pain.
Kurma Brahman manala, माझी पत्नी आहेत, मुलं आहेत, हे सर्व नातेवाईक आहेत आणि त्याचबरोबर हे संपूर्ण भौतिक जगत मला खूप त्रासदायक आहे.
I want to give up my family.
मला हे सर्व सोडायचं आहे.
Become a renunciate.
आणि संन्यासी व्हायचं आहे.
And follow you.
आणि तुमचं अनुगमन करायचं आहे.
Lord Chaitanya said, do not speak such nonsense again.
चैतन्य महाप्रभू म्हणाले अशा प्रकारचं निरर्थक काही बोलू नकोस.
There is no need for you to leave your family. There is no need to leave your occupational responsibilities.
तुला याची काहीच गरज नाहीये, हे सर्व कुटुंब नातेवाईक सर्व काही सोडून जाणं हे तुझ्यासाठी आवश्यक नाहीये.
इट इज ओनली रिक्वायर्ड दॅट यू चेंज युअर हार्ट.
एवढंच तुला करायचं आहे, तुझं हृदय तुला परिवर्तन
स्पिरिट ऑफ डिव्होशन.
आणि त्यामध्ये कृष्ण त्या भक्तीच्या रूपामध्ये तुझं परिवर्तन झालं पाहिजे.
हिअर फ्रॉम भागवत गीता,
भगवद्गीतेतून ऐक.
स्पीक भागवत गीता,
भगवद्गीतेचं कथन कर.
लिव्ह भागवत गीता,
भगवद्गीतेचं आचरण कर.
शेअर विथ अदर्स,
सर्वांना ज्ञान प्रदान कर.
अँड ऑलवेज चॅन्ट गॉड्स नेम्स,
आणि नेहमी सातत्यानं हरिनाम जप कर.
अँड देन यू विल बी परफेक्ट.
अशा प्रकारे तुझ्या जीवनाची परिपूर्णता तुला.
अँड वी विल ऑलवेज बी टुगेदर,
आणि अशा प्रकारे आपण दोघेही एकत्र असू.
And this was Lord Chaitanya's message wherever he traveled.
आणि हाच संदेश श्री चैतन्य महाप्रभूंचा होता. ते ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे हेच सांगत होते.
Whether you're a sannyasi, a brahmachari, or whether you're a grihastha, what's important is just to keep the Lord in the center of your life through chanting his names and rendering service, bhakti, and your life will be perfect.
तुम्ही संन्यासी असाल, गृहस्थ असाल, वानप्रस्थ असाल, आपल्या जीवनामध्ये भगवान श्री कृष्णांना केंद्र करणं अत्यंत आवश्यक आहे.
इन दिस वे टेन्स अँड मिलियन्स ऑफ पीपल वर अचीविंग एनलाइटनमेंट.
अशा प्रकारे लाखो कोट्यवधी लोकांना हे कृष्णप्रेम प्राप्त झालं.
ही केम टू महाराष्ट्र,
ते महाराष्ट्रामध्ये आले.
ही व्हिजिटेड कोल्हापूर,
पहिल्यांदा कोल्हापुरामध्ये.
डॅन्स्ड at the Mahalakshmi temple,
Mahalakshmi mandiramade tane nritya kela,
and transformed the whole town of Kolhapur to prema bhaktis,
ani sarva Kolhapur gramvasyancha hriday parivartan karun tane krishna bhakti pradan keli.
He visited the holy place of Pandharpur,
tane Pandharpur la bhet dili.
There he had the blessed darshan of Vitthal Dev.
त्या ठिकाणी भगवान विठ्ठल देवांचं त्यांनी दर्शन घेतलं.
फॉर मेनी डेज श्री चैतन्य महाप्रभू इन द एक्स्टसी ऑफ सीइंग कृष्ण फेस टू फेस इन द फॉर्म ऑफ विठ्ठल देव चॅन्टेड अँड डॅन्स्ड.
त्या साक्षात पंढरपुरात भगवंतांना त्यांनी समोर पाहिलं, अत्यंत भावविभोरतेने त्यांनी हरिनाम केलं, नृत्य केलं.
Lakhs and lakhs of people were coming to see him.
लाखो लोक त्यांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित होत होते.
And by his teaching them the chanting of God's names, their ecstatic love for Vitthaladev awakened.
आणि ही चैतन्य महाप्रभूंची शिकवण प्रत्येकांना भगवंता प्रतीचं प्रेम निर्माण करीत होती.
It was like a massive tsunami, a tidal wave of ecstatic love of God that flooded Pandharpur.
आणि अशा प्रकारे भगवंतांचं हे शाश्वत प्रेम मोठ्या लाटेच्या स्वरूपात पंढरपुरामध्ये उपस्थित झालं.
And he heard about a sannyasi who happened to be there.
त्या ठिकाणी एक संन्यासी आहेत हे त्यांना समजलं.
Who was a god brother of Lord Chaitanya's गुरु.
ते चैतन्य महाप्रभूंचे गुरुंचे गुरुबंधू होते.
जस्ट टू टीच द वर्ल्ड द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग अ गुरु, द सुप्रीम लॉर्ड हिमसेल्फ एक्सेप्टेड वन अँड सर्व्ड हिम विथ हम्बल डिव्होशन.
साक्षात भगवंतांनी या ठिकाणी आपल्याला उदाहरण स्वरूप एका गुरुंना स्वीकार केला.
जस्ट अ श्रीराम हम्बली सर्व्ड अँड इन्क्वायर्ड फ्रॉम विश्वामित्र मुनी.
जशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र मुनींच्याकडून.
And just as Lord Krishna humbly served and learned from Sandipani Muni in Ujjain.
भगवान श्री कृष्णाने उज्जैन मध्ये सांदीपनी मुनींच्याकडून ज्ञान ग्रहण केलं.
श्री चैतन्य महाप्रभू met his guru's god brother.
श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या गुरुंच्या गुरुबंधूंना त्या ठिकाणी.
And find out that his own brother who he was searching for, Vishwarup, had taken sannyas, traveled all over India, and ultimately attained mahasamadhi in Pandharpur.
आणि त्यांना समजलं की त्यांचे थोरले बंधू विश्वरूप यांनी संन्यास घेऊन त्या ठिकाणीच समाधी घेतली होती.
Lord Chaitanya Mahaprabhu also visited Panchavati or Nasik.
श्री चैतन्य महाप्रभू पंचवटी नाशिक या ठिकाणी गेले.
He bathed in Godavari river.
गोदावरी नदीमध्ये त्यांनी स्नान केलं.
And whoever he met,
He inundated their hearts with spiritual bliss through the chanting of God's holy name.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare.
आणि तेथील सर्व नागरिकांना त्यांनी हृदयामध्ये कृष्ण प्रेम या हरिनामाच्या स्वरूपात निर्माण केलं.
इन हिज ट्रॅव्हल्स फ्रॉम पंढरपूर कोल्हापूर टुवर्ड नासिक ही केम टू अ प्लेस कॉल्ड द्वैपायनी.
आणि अशा प्रकारे भ्रमण करत ते द्वैपायनी या ठिकाणी आले.
दॅट इज द एन्शियंट नेम ऑफ मुंबई.
हेच पुरातन नाव आहे मुंबईचं.
ही विजिटेड ऑल द होली प्लेसेस हियर.
ते सर्व या ठिकाणी असलेल्या सर्व पवित्र स्थानांना त्यांनी भेट दिली.
प्लेसेस लाईक बाणगंगा.
बाणगंगा.
इन फॅक्ट ही व्हेरी लाईकली हॅड हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ पीपल राईट हियर वर शिवजी पार्क इज डुईंग नाम संकीर्तन.
खऱ्या अर्थानं श्री चैतन्य महाप्रभू नक्कीच शिवाजी पार्क मध्ये आले असणार आणि खूप जणांना हरिनाम दिला असेल.
इनंडेटेड मुंबई.
संपूर्ण मुंबईला त्यांनी कृष्ण प्रेमानं भारित केलं.
प्रेम भक्ती.
या प्रेमभक्तीनं.
देन ही रिटर्न टू जगन्नाथपुरी.
आणि यानंतर ते जगन्नाथपुरी या ठिकाणी गेले.
एव्हरी इयर ही वुड सेलिब्रेट द रथयात्रा.
आणि प्रत्येक वर्षी ते रथयात्रा साजरी करत होते.
But he revealed what is the secret of Ratha Yatra.
Tanich ya Ratha Yatrecha gupta swarup prakat kela.
Would you like to hear another secret?
Ankhin ek gupta ashi ghatna aikaychi aahe ka.
The origin of Ratha Yatra.
Ratha Yatrechi suruvat.
After being away from Vrindavan, living in Mathura and Dwarka for a long time, Krishna met the Brijavasis in Kurukshetra on the occasion of solar eclipse.
Vrindavanacha tyag kelyanantar Bhagavan Sri Krishna Dwarka ani Mathure madhe rahat hote ani eke divshi te Kurukshetra ya thikani sarva gopinna bhetle.
There Sri Radha and gopis were seeing Krishna again after a long time.
खूप काळानंतर ते राधा आणि सर्व गोपींना पाहत होते.
बट ही वॉज लाईक अ किंग.
पण त्यावेळेला ते एक मोठे राजा होते.
दे वॉन्टेड टू सी हिम एज अ काउ हर्ड बॉय.
या गोपींना मात्र इच्छा होती की भगवंतांना एका गोपाच्या रूपामध्ये पाहावं.
हियर यू आर सराउंडेड बाय चॅरियट्स अँड एलिफंट्स अँड हॉर्सेस अँड यू आर वेअरिंग क्राउन्स अँड आर्मर.
आणि या ठिकाणी मात्र त्यांनी पाहिलं भगवान एका मोठ्या शामियानामध्ये हत्ती घोडे यांच्या संपूर्ण घेरावामध्ये आहेत.
वी नो युअर हॅपीनेस इज नॉट हिअर.
आणि खरं ऐश्वर या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही.
इट इज इन वृंदावन.
ते खरं ऐश्वर वृंदावनामध्ये आहे.
वो यू नॉट वेअरिंग क्राउन बट यू वेअरिंग पीकॉक फेदर.
त्या ठिकाणी त्यांनी मुकुट धारण केलेलं नसून
You're not wearing beautiful jewels.
मोर पंकजा धारण केलेला आहे. काही दागिने नाहीत.
You're wearing a garland of flowers.
आभूषण हे वृंदावनात मध्ये केवळ एका वनमालाच्या रूपामध्ये आहे.
You're holding your flute.
त्यांनी बासरी हातामध्ये धरलेली.
In a forest with kadamba trees and chirping birds on the river Yamuna.
कदंब वृक्षाच्या वनामध्ये यमुनाच्या किनाऱ्यावर.
Please come back to Vrindavan.
त्या सर्व गोपींनी भगवंतांना प्रार्थना केली, विनंती केली.
Gopis in their hearts created chariots.
विनंती केली की तुम्ही वृंदावनाला या. आणि आपल्या हृदयामध्ये त्यांनी असा एक रथ निर्माण केला.
And they put Krishna, Balaram and Subhadra on these chariots and in their minds they pulled them from Kurukshetra to Vrindavan.
आणि त्या रथावर जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रेला त्यांनी विराजमान केलं आणि आपल्या मनाने त्यांनी खेचायला सुरुवात केली.
इट वॉज दॅट मेडिटेशन ऑफ लव्ह दॅट इज द ओरिजिनल रथयात्रा.
आणि हेच प्रतीक आहे त्यांच्या ध्यानाचं रथयात्रेच्या स्वरूपात.
एंड एव्हरी इयर इन श्री जगन्नाथपुरी.
प्रत्येक वर्षी जगन्नाथपुरीमध्ये
द जगन्नाथ टेम्पल represents Krishna's Dwarka Kurukshetra Leela.
जगन्नाथ मंदिर आहे ते द्वारका आणि कुरुक्षेत्र लिहिलेच आहे.
And the Ratayacha, they are on their chariots and they are pulled to Gundicha, which represents Vrindavan.
आणि रथयात्रेच्या रूपामध्ये गुंडीचा अर्थात वृंदावन या ठिकाणी त्यांना खेचण्यात येतं.
Lord Chaitanya revealed this secret to the world.
भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी ही गुप्त असं
And
celebrated
by chanting the holy names along with the chariots.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare.
And invited his associates and everyone to come from all directions.
आणि हरिनामामध्ये त्यांनी रथयात्रा साजरी केली. सर्व दिशाहून सर्व भक्तांना त्यांनी आमंत्रित केलं.
Our beloved Guru Maharaj, His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada.
आपले गुरु भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद.
When he was just a little boy,
ते जेव्हा एक लहान बालक होते,
he had a spontaneous love for Jagannath.
त्यांचं साक्षात आकर्षण प्रेम भगवंताप्रती होतं.
And he would have his parents make a little chariot for him.
त्यांनी आपल्या पित्यांना सांगितलं की कृपया माझ्यासाठी एक रथ बनवा.
जस्ट अ लिटल चाइल्ड,
अगदी एक लहान मुलगा.
ही वुड ऑर्गनाइज रथयात्रा थ्रू द लेन्स ऑफ कोलकाता.
आणि कोलकातामध्ये गल्लीमध्ये त्यांनी ही छोटीशी रथयात्रा आयोजित केली.
श्रील प्रभुपाद इन द लाईन ऑफ लॉर्ड चैतन्य वॉन्टेड टू स्प्रेड दिस लव ऑफ गॉड थ्रू आउट द वर्ल्ड.
श्री चैतन्य महाप्रभूंच्या या आंदोलनामध्ये श्रील प्रभुपाद यांची इच्छा होती की संपूर्ण जगात हे कृष्ण प्रेम मिळावं.
He got this instruction from his guru as well.
त्यांनी आपल्या गुरुंच्याकडूनही त्यांना ही अशी आज्ञा मिळाली होती.
At the age of 70,
सत्तराव्या वर्षी
he left his home in Vrindavan.
त्यांनी आपलं घर वृंदावन सोडलं.
And came to Mumbai.
आणि ते प्रथम मुंबईला आले.
Very holy place.
अत्यंत पवित्र ठिकाण आहे.
And here from Sumati Murarji he begged to get a free ticket on a cargo ship to America.
आणि एका मालवाहू जहाजामध्ये एक तिकीट मिळावं यासाठी सुमती मुरारजींकडे विनंती केली.
He only had 40 rupees.
त्यांच्याकडे केवळ 40 रुपये होते.
Which couldn't be changed in the West in those days.
आणि त्या काळी 40 रुपयाचं परिवर्तन डॉलरमध्ये होत नव्हतं.
When he was just on the Arabian Sea, he had 2 heart attacks.
आणि अरेबियन समुद्रामध्ये जेव्हा जात असताना त्यांना 2 हृदयाचे झटके आले.
After 38 days at sea, he finally reached New York.
38 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर ते न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले.
Now so many people come from India to the West to get money to bring back or to just live there.
कित्येक लोक अमेरिकेमध्ये जातात केवळ पैसे कमवण्यासाठी किंवा तिथेच राहण्यासाठी.
Prabhupada went to the West to give.
प्रभुपाद मात्र गेले ते देण्यासाठी.
To give dharma.
धर्म देण्यासाठी.
To give the teaching of the essence of the Gita.
भगवत गीतेचा सारांश आचरणामध्ये कसा आणावं हे शिकवण्यासाठी.
टू गिव्ह कृष्ण प्रेम.
कृष्ण प्रेम देण्यासाठी.
ही वॉज लिव्हिंग विदाउट मनी इन द गेटो ऑफ द बावरी.
आणि त्या ठिकाणी एका अगदी घाणेरड्या वस्तीमध्ये ते राहत होते.
बट द प्युरिटी ऑफ हिज लाईफ अँड हिज टीचिंग्स ग्रॅज्युअली अट्रॅक्टेड मोर अँड मोर अमेरिकन अँड युरोपियन पीपल टू गिव्ह देअर लाईव्ह टू हिज मिशन.
परंतु त्यांचं पावित्र्य आणि त्यांची साधना यामुळे अनेक अमेरिकन मुलांना त्यांनी कृष्णप्रेम दिलं.
Within a few years he had tens and thousands of followers all over the world.
आणि अगदी थोड्याच वर्षांमध्ये त्यांचे हजारोच्या संख्येने शिष्य झाले.
He established over 108 temples.
108 मंदिरांची स्थापना केली.
He translated Srimad Bhagavatam, Ishopanishad, Bhakti Rasamrita, Shinduchi, Chaitanya Charitamrita. His Gita is the largest selling Gita in the history of the world and it is in over 50 languages.
Tani Srimad Bhagavat, Ishopanishad, Bhakti Rasamrut, Sindhu, Chaitanya Charitamrut ya adi granthancha anuvad kela. Tanchi Bhagavad Gita ही जगामध्ये सर्वात अधिक वितरित होणारी आहे आणि 50 हून अधिक भाषांमध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे.
Srila Prabhupada came to Bombay.
Srila Prabhupada Mumbai madhe aale.
He said, Bombay is my office.
Te manale Mumbai he maza office
hai. Vrindavan my home.
Vrindavan maza ghar hai.
Navadvip my place of worship.
Navadvip he maza pujecha sthan hai.
He spent more time in Mumbai than any other place in the world.
त्यांनी मुंबईमध्ये सर्वात अधिक काळ वास्तव्य केलं जगाच्या इतर ठिकाणावर.
बिकॉज ही कन्सिडर द पीपल ऑफ मुंबई सो इम्पॉर्टंट.
कारण त्यांनी मुंबईच्या या सर्व नागरिकांना अत्यंत महत्व दिलं.
अँड सो रिसेप्टिव्ह.
आणि हे मुंबईकर अत्यंत या ज्ञानाला स्वीकार करणारे होते.
अँड इट इज हियर दॅट ही बिल्ट द ब्युटिफुल राधा रास बिहारी मंदिर इन जुहू.
आणि याच ठिकाणी जुहू मध्ये त्यांनी सुंदर राधा रासबिहारी मंदिर बांधलं.
अँड बाय हिज विल
आणि त्यांच्याच इच्छेनं
ही सेड वी शुड हॅव अ टेम्पल इन गिरगाव चौपाटी अँड दॅट टेम्पल हॅज मॅनिफेस्टेड एज राधा गोपीनाथ टेम्पल.
त्यांनीच इच्छा व्यक्त केली की गिरगाव चौपाटी या ठिकाणी एक मंदिर असावं आणि केवळ त्यांच्याच इच्छेनं त्या ठिकाणी आता मंदिराचं निर्माण झालेलं आहे.
वन ऑफ द मोस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ श्रील प्रभुपाद.
एक अत्यंत असं महत्वाचं हे देणगी प्रभुपादांची आहे.
इज ही एस्टॅब्लिश्ड रथयात्रा परेड्स इन एव्हरी मेजर सिटी ऑफ द वर्ल्ड.
आणि या जगाच्या अत्यंत महत्वाची जी शहरं आहेत त्यामध्ये रथयात्रेच्या स्वरूपात त्यांनी ही भेट ही देणगी संपूर्ण जगाला दिलेली.
टू रिव्हील द हायेस्ट कल्चर अँड फिलॉसॉफी ऑफ वैदिक सनातन धर्म.
वैदिक सनातन धर्माची शिकवण संस्कृती आणि तत्वज्ञान संपूर्ण जगाला या प्रकारे त्यांनी दिलं.
व्हिच कल्मिनेट्स इन प्रेम.
आणि याचं अंतिम लक्ष्य सारांश आहे प्रेम.
Today we are feeling so happy and so grateful.
आज आमच्या उदाहरण आलेलं आहे. आम्ही खूप
that we can carry on Srila Prabhupada's great legacy by having this Rathayatra in Shivaji Park.
आणि श्रील प्रभुपादांची ही परंपरा प्रत्येक वर्षी याच ठिकाणी शिवाजी पार्क मध्ये रथयात्रा करून आपण साजरी करू.
अँड आय एम फीलिंग इटर्नली इंडेबटेड टू एव्हरी सिंगल पर्सन हू हॅज पार्टिसिपेटेड.
आणि मी त्या सर्व भक्तांचा अत्यंत कृतज्ञ आहे ऋणी आहे ज्यांनी या ठिकाणी ही संपूर्ण रथयात्रा आयोजित केली.
अँड फीलिंग
आणि प्रत्येकांना विनंती करतोय
प्लीज टेक दिस वंडरफुल गिफ्ट ऑफ प्युअर भक्ती व्हेरी सिरियसली.
कृपया या प्रेम भक्तीचा स्वीकार अत्यंत गंभीरतेने करा.
अँड रिअलाइज युअर स्पिरिच्युअल एसन्स.
आणि हे भक्तीचं तत्व आहे अंतिम लक्ष्य आहे ते कृपया समजून घ्या.
Chant Hare Krishna and be happy.
Hare Krishna mantra jap kara ani sukhi va.
Thank you very much.
Khub khub dhanyavad.
We would now like to perform Nam Sankirtan as Lord Chaitanya personally demonstrated.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी घालून दिलेलं हे हरिनाम कीर्तन आहे ते आता आपण करायचंय सर्वांनी एकत्रितपणे.
As you are chanting or as I am chanting with folded palms, please welcome the holy names into your ears and your heart.
एक दोन मिनिटं ऐकून घ्या महाराज काय सांगतायत कशा प्रकारे हरिनाम केलं पाहिजे. सर्वांना आमंत्रण आहे या हरिनामामध्ये सामील व्हा असं महाराज सांगतायत. जेव्हा ते हरिनाम गातील तेव्हा आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. कृपया हात जोडा सर्वजण.
And as you are chanting, please raise your arms very high like this.
आणि ज्यावेळेला तुम्ही मंत्र म्हणाल तेव्हा दोन्ही हात उंचावा सर्वजण.
In the mood of Draupadi when she was being stripped naked by Dushasana.
जशा प्रकारे द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं दुःशासनाद्वारे तेव्हा तिनं जशी भगवंतांना आळवणी केली त्या प्रकारे.
She realized that she was helpless before the powers of nature.
तिनं पाहिलं तिला समजलं की ती एक निस्साय आहे.
She raised her arms in a spirit of humble surrender.
तिने आपले दोन्ही बाहू उंचावले भगवंतांना शरण जाण्यासाठी.
And cried out the name of Krishna.
आणि अगदी अंतःकरणपूर्वक तिने भगवंतांना पुकारलं.
And was saved.
आणि तिचं रक्षण झालं.
So with raised arms, please chant from your heart, crying out for the Lord's mercy by chanting very loudly.
कृपया दोन्ही हात उंचावून अंतःकरणपूर्वक भगवंतांना पुकारा आळवणी करा.
Let us fill the sky and fill the universe with the beautiful sound of Harinam.
आणि या हरिनामाच्या ध्वनीनं संपूर्ण विश्व आपण आज भरून टाकूया.
Thank you very much.
खूप खूप धन्यवाद.
श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्रीवादैत गदाधर शिवासादि गोभक्तवृन्द श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौ